अनुवाद अध्याय 10 तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडाचा कोशही कर असे सांगितले. तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन, मग तू या नवीन पाट्या कोशात घाल. मग मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनविला, पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या. मग डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या 10 आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हास दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिलेल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या. मी डोंगर उतरून खाली आलो, त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते आणि अजूनही त्या तिथे आहेत. इस्रायल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरीवरून मोसेरोथला आले. तेथे अहरोन मरण पावला, त्यास तेथे दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करू लागला. इस्रायल लोक मग मोसेराहून गुदगोदा येथे आणि तेथून पुढे याटबाथा या नद्यांच्या प्रदेशात आले. त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाचा तो कोश वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकास आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात. त्यामुळेच लेवींना इतरांसारखा जमिनीत व वतनात वाटा मिळाला नाही. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे परमेश्वरच त्यांचे वतन आहे. मी पहिल्या वेळेप्रमाणेच 40 दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. यावेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करण्याचे ठरविले. तेव्हा परमेश्वराने मला सांगितले, उठ आणि लोकास पुढच्या प्रवासास घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील. आता हे इस्रायल लोक हो, तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे आणि त्याच्यावर प्रीती करावी आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जीवाने परमेश्वर तुमचा देव याची सेवा करावी. परमेश्वराच्या आज्ञा आणि त्याचे जे नियम मी आज तुमच्या बऱ्यासाठी तुम्हास आज्ञापिले ते तुम्ही पाळावे. याशिवाय तुमचा देव तुमच्याकडून काय मागतो? सर्व काही तुमचा देव परमेश्वर याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्व काही परमेश्वर देवाचे आहे. परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातीर त्याने इतरांना वगळून तुम्हास आपले मानले. आजही वस्तुस्थिती तीच आहे. तेव्हा हट्टीपणा सोडा, आपली अंतकरणे परमेश्वरास द्या, कारण परमेश्वर तुमचा देव आहे. तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभू आहे. तो महान व भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्यास सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करीत नाही की लाच घेत नाही. अनाथांना, विधवांना इतकेच काय, शहरात आलेल्या परकीयांनाही अन्नवस्त्र पुरवून आपले प्रेम दाखवतो. म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे, कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होता. तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा. त्याच्याबद्दल आदर बाळगा, त्यास धरून राहा. शपथ वाहताना त्याच्याच नावाने शपथ घ्या. फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्य तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत. तुमचे पूर्वज खाली मिसर देशामध्ये गेले तेव्हा ते फक्त 70 जण होते. आता तुमचा देव परमेश्वर याच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पटीने अधिक आकाशातील ताऱ्यांइतके झाला आहात.